ऐसी आघवीची हे कथा, तया अपूर्ण मनोरथा, संजयो सांगे गुरुनाथा ज्ञान देवो म्हणे। मग सत्य लोकवनी गंगा जळ, सुटलिया वाजत खळाळ, तैशी वाचा विशाळ बोलता तया। ना तरी महामेघांचे उमाळे, धडधडीत एके वेळे, का घुमघुमिला मंदरा चळे क्षीराब्धी जैसा। तैसे गंभीरे महानादे, हे वाक्य विश्वकंदे, बोलिले अगाधे अनंत रूपे। ते अर्जुने मोटके ऐकिले, आणि सुख की भय दुणावले, हे नेणो परी कापिन्नले सर्वांगतयाचे। सखोलपणे वळली मोट, आणि तैसेची जोडले कर संपुट, आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी। देवीची काही बोलो जाये, तव गळा बुजलाची ठाये, हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही। परी तेव्हा देवासेनी बोले, अर्जुना हे ऐसे जाहले, मी या पदावरुनी देखिले श्लोकाची या। मग तैसाची भेण भेण, पुढती जोहारुनी चरण, मग म्हणे जी आपण ऐसे बोली लेती।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शितस्वात्मसुखावबोधे, जनस्य ये चांगलिकायमाने, संसारहालाहलमोहशान्ते। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। मन्यसे यदि तत्शक्यम् मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। मागच्या वेळेला आपण पाहिलं की विश्वरूप पाहण्याच्या इच्छेनी अर्जुन भगवंतांची स्तुती करू लागला, तसंच विश्वरूप त्यांनी आपल्याला दाखवावं याची प्रस्तावना करायला लागला। या प्रस्तावनेमध्ये आपल्याला ज्ञान झालं किंवा आपला मोह गेला अशी निसंदिग्ध कबुली अर्जुनाने भगवंतांना दिली। अर्थातच सद्गुरूंची जी अपेक्षा असते शिष्याकडून, ज्या करता ते शिष्याला प्रबोधन करत असतात, ती गोष्ट पुरी होते आहे, माझा मोह जातो आहे, अशा प्रकारची कबुली अर्जुन भगवंतांना देत होता। मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस्त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम। माझा मोह आता जाऊ लागलेला आहे, गेलेला आहे, अध्यात्म संज्ञित असं ज्ञान तुम्ही जे मला सांगितलं निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर असा परमात्मा कोणाच्याच कामाचा नाही. तो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य आहे आणि आपण सगुण साकार व्यक्त चिंतनात बसणारे असे आहोत. फार मोठा अंतर आहे. परमात्मा आपल्या तऱ्हेने जर श्रेष्ठ असेल MH 12 GK 0842 ही गाडी रस्त्यात आडवी आहे. ज्याची असेल त्यांनी बाहेर जाऊन सरळ करावी. रंग निळ्या रंगाची आहे. कोणती गाडी म्हणजे कार आहे? कोणी पाठवलं हे निवेदन? रस्त्यात आडवी कार तर कोणी ठेवेल? तो ती काय गाडी म्हणजे काय? फोर व्हीलर आडवी. बर, आपले आपल्या इथलं कोणी आहे का बघा. MH 12 GK 0842 निळ्या रंगाची गाडी आहे. ती रस्त्यात आडवी आहे असं म्हटलेलं आहे. ज्याची असेल कृपया वाटून घेऊ नका. निवेदन झालं म्हणून चुकून लागली असेल. इथं जर कोणी असेल तर त्वरित जा. वरच्याही हॉलमध्ये जर कोणी असेल तर आणि जाऊन योग्य ठिकाणी पार्क करून या. पार्किंग हा खूप महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे गेलं का कोणी? तुमची आहे? एक एक मिनिट काका, तुम्ही गाडी लावताना इन्कम टॅक्सच्या लेन मध्ये लावता का आडव्या ह्याच्यात लावता? आपल्या इथलं निवेदन असं आहे की इन्कम टॅक्सची जी गल्ली आहे तिथं गाडी लावायची. असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही आत गाडी लावता. माझ्याकडे तुमच्याबद्दल अनेकांनी सांगितलेलं आहे. आतल्या या सरळ गल्ल्या आहेत तिथं कधीही गाडी आणू नका. पहिली गोष्ट, तुम्ही जाऊन गाडी लावून या इन्कम टॅक्सच्या इथं. कोणी कोणी असं लिव्हरेज घेतं की त्यात काय होतंय म्हणून उभ्या गल्ल्यांमध्ये गाडी लावतात असं लक्षात आलेलं आहे. बुरकर काकांबद्दल समजलेलं आहे की ते न ऐकता अशा गाड्या लावतात. आपल्या एका चांगल्या कार्यक्रमाला कुठेही दृष्ट लागू नये म्हणून मी हे सांगतो. कोणाकोणाचा न ऐकण्याचा स्वभाव असतो. एक किंवा दुसरं म्हणजे त्यात काय होत आहे अशा प्रकारची भूमिका असते. त्यानिमित्ताने सांगतो की आपल्या गणेशपुरम मध्ये देखील इथं जसं आपण लांब गाडी लावून चालत येतो तसं SP कॉलेज पासून ते फडके चौकापर्यंत, नासी फडके सभागृहापर्यंत. फडके चौक नाहीये हा, तो नासी फडके सभागृहाचा चौक आहे. तर त्या रस्त्यावर जर तुम्ही गाडी लावली पार्किंग पाहून, समविषम पाहून आणि सिग्नल पशी रस्ता ओलांडला तर एवढी मोठी प्रचंड वाहतूक त्या रस्त्याला असते इंग्लॅमच्या समोर. कारण तुम्ही कल्पना करा, दांडेकर चौकाकडून लोक दांडेकर पुलाकडून येतात आणि पर्वतीकडे वळतात. सारसबागेकडून येतात, पर्वतीकडे वळतात आणि सरळ SP कॉलेजकडे येऊन पर्वत. या तीनही ओक तिथं जास्त सघन होतात. असं असल्यामुळं SP कॉलेज पासून फडके सभागृहाचा जो चौक आहे सिग्नलचा, तिथं तेवढ्या ह्याच्यात जर गाडी लावली गेली तुमची आणि तिथून तुम्ही एक 3 मिनिटं लागतात चालत आलात रस्ता ओलांडून सिग्नल पशीच, तर मग एवढी प्रचंडी वाहतूक आहे, तिथून जीव धोक्यात घालून अक्षरशः रस्ता ओलांडायचा. काही काही वेळेला चार चार पाच पाच जणांचे ग्रुप करून लोकांना थांबवत कसे बसे आपण रस्ता ओलांडतो. तर शेवटच्या पॉइंट पर्यंत येण्याची आपली खरंच आवड असते की आपल्याला जिथं जायचंय त्या शेवटच्या टोकाला जायचं आणि मग तिथून. तर ते थोडं तुम्ही जर टाळलं, आपण माझ्या अपार्टमेंटमध्ये लांब गाडी लावतो, शेवटपर्यंत येऊ शकत नाही. अध्यात्म मंगलधाम मध्ये देखील पार्किंग पाहून समविषम लावतो. तसं गणेशपुरमचंही मी तुम्हाला सांगतो, तिकडे लावा किंवा पर्वतीच्या भागातून वरून येणाऱ्या अरण्येश्वर कात्रज भागातून पर्वती पायथ्याला गाडी लावा, त्यांना तर रस्ता क्रॉस करायचाही प्रश्न येत नाही. तसेच्या तसे चालत एक दोन तीन मिनिटात खाली तुम्ही येऊ शकता. हे तुमच्यावर अनुग्रहासाठी मी बोलतोय, कारण साधकाचा जीव हा इतका महत्वाचा आहे. एक वेडी वाकडी जर घटना घडली, एक जर अपघात झाला तिथं, तर आपली काय अवस्था होईल, आपल्याला किती वाईट वाटेल बघा तुम्ही. असं असल्यामुळं तुम्ही त्या तऱ्हेने पार्किंग करावं असं प्रवचनात मी तुम्हाला आता निवेदन करतो. भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून तुम्ही जे अध्यात्म संज्ञित असं गुप्त ज्ञान मला सांगितलं, निर्गुण निराकार ब्रह्म आपल्या जागी आहे, आत्ताही या क्षणाला आहेच आणि ते सदोदित तसंच राहणार आहे. हे जगत निर्माण झालं तरी ते तसंच आहे, जगताचा नाश झाला तरी देखील ते तसंच आहे. मानवी देहधारी व्यक्तीला ब्रह्माचा उपयोग तेव्हा होतो जर आपल्या अंतर्यामी तेच आहे असं लक्षात आलं तर. त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. म्हणून मागच्या वेळेला या श्लोकाच्या निरूपणाच्या वेळेला अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव हा अध्यात्म उच्यते असं जे भगवंतांनी आठव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाच्या प्रश्नावरून उत्तरं दिलेली होती, तर अध्यात्म भगवंत त्याला म्हणतात. आपल्या आत असणारं ब्रह्म जाणणं आणि मग तेच सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं लक्षात येणं, असं अध्यात्म संज्ञित ज्ञान तुम्ही मला सांगितलं की जे ऐकून माझा मोह गेला असं अर्जुन भगवंतांना. तर भगवंतांना निश्चितपणाने आपण ज्याकरता सगळी उठाठेव खटाटोप केला तर ती गोष्ट पूर्ण झाली असं निश्चित वाटलं. अर्जुन कबुली देतो आहे की माझा मोह नाहीसा झाला. मोह स्वजनांविषयी होता. स्वजनच दोन्ही बाजूला युद्धात उभे होते आणि स्वजनांपैकी शत्रुपक्ष म्हणून ज्यांना मारायचं होतं ते अतिशय जवळचे नातेवाईक होते. पण मोहाचं अजून एक कारण होतं त्याच्याही अंतर्गत असणारं, ते म्हणजे ज्यांना स्वजन समजत होतो आणि युद्धाला उभे राहणारे शत्रुपक्षातले होते त्यांच्याविषयी प्रेम होतंच, ते जसे मारले जातील तसे आमचे मुलगेही मारले जाऊ शकतात याची जाणीव होती. कौरवांची मुलं मारली जातील हे जसं माहीत होतं तशी आमची मुलंही मारली जाऊ शकतात हे माहीत होतं. मोह जो उद्भवला जसं सगळ्या कुलस्त्रिया सगळे नातेवाईक असल्यामुळं पुरुष मंडळी जर नाहीशी झाली तर पदभ्रष्ट होतील, त्या सैरावैरा होतील. तसं जवळून पाहत होता की आपल्या पक्षात असणारे जे आपले स्वजन आहेत त्यांच्याही कुलस्त्रियांची तीच गत होईल. हा जो मोह होता, कर्तव्याविषयी मोह निर्माण झाला त्यामुळं, स्वजनांविषयी मोह निर्माण झाला आणि वाट्याला आलेलं कर्म करावं की करू नये असं वाटायला लागलं. या युद्धाचं फळ काय, असाही एक प्रश्न निर्माण झाला. युद्धाचं फळ जर राज्य असेल तर सगळेच राज्य तरी काय करणार, राज्य करणार कोणावर, अशी एक विचित्र परिस्थिती जी झालेली होती ती आपल्या आत असणारं परमात्म ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आणि तत्वतः तोच परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे असं अध्यात्म संज्ञित ज्ञान झाल्यामुळं अर्जुन म्हणायला लागला की माझा मोह गेला. खरी कबुली 18व्या अध्यायाच्या अखेरीला तर दिलीच, नष्टो मोहः स्मृतिही लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहः करिष्ये वचनम तव. 18व्या अध्यायाच्या अखेरीला अशा प्रकारे खरी कबुली भगवंतांना अर्जुनाने दिली. पण या अध्यायापर्यंत अर्जुन एकदा भगवंतांना कबुली देतो. या श्लोकाच्या निमित्ताने जे भगवंतांचे आणि अर्जुनाचे प्रेमाचे संबंध होते ते प्रेमाचे संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आणि ते आपण मागच्या वेळेला पाहिले. सत्य भक्तीच्या अंतर्गत आपण ते पाहतो आहोत. अर्जुन प्रस्तावना करतो आहे अशा करता की त्याला अशी शंका वाटते आहे की हे विश्वरूप आपल्याला ते दाखवतील वा हे आतापर्यंत कोणीही पाहिलेलं नसल्यामुळं कदाचित दाखवली नाहीत. म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे, मधले दोन श्लोक आपण वगळले, सख्य भक्तीशी संबंधित निरूपण चालली आहेत म्हणून किंवा प्रेमाच्या अतिसंबंधाबद्दल निरूपण चालली आहेत म्हणून, मन्यसे यदि तत् सत्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मेत्वम दर्शयात मानम अव्ययम. तुझं अव्यय स्वरूप, अविनाशी स्वरूप, ज्या स्वरूपाला व्यय नाही, असं तुझं स्वतःचं स्वरूप मी पाहू इच्छितो, एकत्र पाहू इच्छितो. तू योगेश्वर आहेस. जर माझ्याकडून पाहिलं जाईल असं तुला वाटत असेल तर तू ते मला दाखवावंस असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. याच्यातही अर्जुन भगवंतांना एका बाजूनी योगेश्वर म्हणतो. योगेश्वर याचा अर्थ निर्गुण, निराकार, अचिंत्य, अव्यक्त असं परमात्म तत्व ज्या ईश्वरी शक्तीनी व्यक्त, सगुण, साकार होतं त्याला योग असं भगवंतांच्या पक्षी म्हटलेलं आहे. आणि हा योग भगवंतांना अधीन असल्यामुळं भगवंतांना योगेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या बाजूनी जर योग पाहायचं झालं तर व्यक्त, मर्त्य, सगुण, साकार असे आपण आपल्या स्वतःला समजत असताना आपण अव्यक्त, अचिंत्य, अक्षर, सच्चिदानंद या बोधामध्ये जाणं हा मनुष्य मात्रांकडून योग. आणि भगवंतांकडून जर योग म्हटलं गेलं तर अव्यक्त असताना व्यक्त दशेत येणं हा भगवंतांचा योग. तू या योगामध्ये ईश्वर आहेस जो अव्यक्त व्यक्त होऊ शकतो आणि व्यक्त दशेमध्ये अव्यक्त बोध कायम ठेवू शकतो. असा योगेश्वर तू असताना, तू जर तुझ्या कृपेनी मला दाखवायला समर्थ असताना, मी जर पाहू शकेन असं तुला वाटत असेल, अर्थात भगवंतांना काहीही करणं शक्य आहे, जर मनात आणलं तर मला हा योग भगवंतांना देणं शक्य आहे, मी पाहायला जर समर्थ नसेल तर योगेश्वर ते असल्यामुळं मला ते निश्चित दाखवू शकतात, ते मला समर्थ करू शकतात हा भाव असल्यामुळं अर्जुन भगवंतांना योगेश्वर या शब्दाने त्यांची एक स्तुतीच करतो आहे. तुम्ही जर हे करू शकत नसाल तर तुम्ही योगेश्वर कसे? आणि तुम्ही योगेश्वर असाल तर मी पाहायला जरी अयोग्य असेल तरी तुम्ही तुमच्या सामर्थ्याने माल दाखवू शकाल. अशा प्रकारचा भाव अर्जुन भगवंतांकडे व्यक्त करतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जे निरूपण केलं ते निरूपण अतिशय प्रेमभराने भरलेलं आहे. या निरूपणामध्ये खरं म्हणजे आपल्याशी संबंधित म्हणजे सध्या सख्य भक्तीशी संबंधित ओव्या जर पाहायच्या झाल्या तर अतिशय बहारदार आहेत. पण मध्ये मध्ये भगवंतांचं जे औदार्य आहे त्या औदार्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे. हे निरूपण योगेश्वर या शब्दाला धरूनच केलेलं आहे. जर तू योगेश्वर असशील आणि तुझ्या ठिकाणी तसं औदार्य असेल आणि आहे असं दिसतं तर मला तू शक्तीही देऊ शकतोस आणि दाखवूही शकतोस, अशा प्रकारचा भाव अर्जुनाच्या बोलण्यामध्ये व्यक्त होतो आहे. आणि त्याचं खरं म्हणजे नुसत्या योगेश्वर या शब्दाने एवढा अर्थ प्रतीत होईल, पण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते आणि स्तुती करते तेव्हा त्या स्तुतीमध्ये जो शब्द येतो त्या शब्दाच्याही पलीकडचा बराच भाव त्याच्यामध्ये असतो. त्याला त्याचं काम करून घेणं ज्याकरता तो स्तुती करून करतो आहे तर ती गोष्ट साध्य होणं हेही अपेक्षित आहे. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी अचूक योगेश्वर या शब्दातून भगवंतांचं जे औदार्य आहे त्याचंही वर्णन अर्जुनाच्या तोंडून केलं. तरी आणिक एक शारंगी तुझं विश्वरूपाते देखावया लागी पै योग्यता माझिया अंगी असे की नाही. हे आपले आपण मी नेणे, मी त्याच्यासाठी योग्य आहे की मी योग्य नाही हे माझं मला तर कळणं शक्य नाही, असं अर्जुन म्हणतो. ते का नेणसी जरी देव म्हणे आणि जर तू म्हणशील की तुझा मोह गेला असं तू कबुली देतोस, अध्यात्म ज्ञान समजलं अशी तू कबुली देतोस, तर तुझ्या ठिकाणी ही पात्रता आहे की नाही हे तू का जाणत नाहीस असं जर देव म्हणतील उद्या तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. अध्यात्म ज्ञान मला समजलं आणि माझा मोह गेला हे जरी खरं असलं तरी देखील ही एवढी मोठी गोष्ट मी जाणेनच असं मला वाटत नाही, मी योग्य असेनच असं मला वाटत नाही. आणि मी का जाणू शकत नाही असं जर तुला वाटत असेल तर रोगी आपलं आपण आपल्या रोगाचं स्वतःचं निदान थोडंच करू शकतो. आणि जी आरती चेनी पडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. एवढी तळमळ निर्माण झालेली असते की त्या तळमळीपोटी आरतू आपुली ठाकी पै विसरे, आपल्याला हे कुठून मिळणार आहे कसं मिळणार आहे हे आरताला जसं कळत नाही त्याला मेघालाच वर्षावं लागतं, चातकाला समजत नाही. तहान लागलेला मनुष्य कधी पाणी मिळते असं त्याला जसं होऊन जातं आणि म्हणतो की आता जर मला समुद्र जरी मिळाला तरी देखील पुरे होईल तहान भागण्यासाठी. पण त्याची तहान केवढी असते. ऐशा सचाडपणाची ये भुली न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेऊ जेवी माऊली बालकाची जाणे तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शन उपक्रम कीजे. माझी योग्यता आहे की नाही याचा तुम्हीच विचार करा, आणि जर योग्यता असेल तर विश्वरूप दर्शनाचा उपक्रम आता तुम्ही माझ्याबाबत करा. तरी ऐसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे म्हणा अवधारा, अशी माझ्याबद्दल माझ्याबाबत तुम्ही कृपा तरी करा, किंवा मला जमत नाहीये असं तरी म्हणा, किंवा तुझ्याबाबत होणार नाही असं तरी म्हणा, मला चालेल. वाया पंचमालापे बधिरा सुख केवते देणे. बधिर ज्याला कानाने ऐकूच येत नाही त्याच्या समोर कोणालाही आणून बसवलं गायला तरी त्याला सुख कसं होणार, तसं मग तुमचं बोलणं मला वाटेल. जसं व्यासांनी अर्जुनाला ज्या पद्धतीने हवं होतं त्या पद्धतीने अर्जुन स्तुती करतो हे मूळ श्लोकामध्ये लिहिलं, त्याच्याही पेक्षा चांगलं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. येरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगापुरते काय न वर्षे. मेघ वर्षाव करतात चातका करता, पण सगळ्या जगाला लाभ होत नाही का? तरी जहाली ही वृष्टी उपके जरी खडकी ही खडकी होय, पण ही जी वृष्टी होते जगाला लाभ होतो, पण खडकावर जी वृष्टी होते त्याचा काही उपयोग जसा होत नाही. चकोरा चंद्रामृत फावले येरा आणवाहुनी काय वारिले, परी डोळ्या विण पाहले वाया जाय. चकोरा करता चंद्रामृत स्त्रवत असत, कस जर नितळ आकाश असत आणि फार मोठा प्रदेश आपल्याला एकदम दिसत असेल, लांबवर डोंगर दिसतायत, झाडी दिसतीये, पटांगण आहे, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यातून एकूण बरसात आहे सुखाची आनंदाची, आणि चांदण्यांच्या देखील जे चांदणं पडलेलं आहे त्याच्याही सावल्या पडलेल्या आहेत, इतकं सुंदर चांदण. आणि तुम्ही आकाशात पहा, तुम्हाला असं जाणवेल की तिथून काही ना काहीतरी असं वर्षाव जणू होतो आहे, काहीतरी बाहेर येतं त्या चंद्रातून आणि सगळीकडे पसरत आहे. आपल्यावरही त्याचा वर्षाव होतो की काय असा भास आपल्याला होतो. हे चंद्रामृत चकोराला मात्र फावतं, तो त्याच्यावरच जगतो. इथं पुण्यात तुम्हाला सूर्यही दिसत नाही आणि चंद्रही दिसत नाही, तुम्हाला मोकळं आकाश दिसत नाही, लांबवरचं पटांगण परिसर दिसत नाही, परी डोळ्या विण पाहले वाया जाय, पण ज्याला डोळेच नाहीयेत हे पाहण्यासाठी, तशा प्रकारची दृष्टी नाही असंही म्हणा, तर त्याला हे सगळं वाया. मी असं विनोद वाचला होता की एका प्रोफेसरांची पत्नी त्याला सांगत होती, ते अभ्यासिकेत काही लिहित बसलेले होते, की प्रोफेसर साहेब वसंत ऋतू आला कोकिळ ओरडतीये. ते म्हणतात की त्याला म्हणाव जरा थांब बाहेर, माझा एवढा अभ्यास होऊ देत. जर ती दृष्टीच नसेल, काही त्याच्यात आनंद आहे हे जर कळलंच नाही, म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी हा कीर भरवसा, काजे कडाडा आणि गहिसा माझी नित्य नवा तुकी. विश्वरूप तू मला दाखवशील असा एकंदरीत भरवसा मला वाटतो आहे. त्याच्यासाठी जे अतिशय तळमळीनी तुझ्याकडे मागतील त्यांची तळमळ तू पूर्ण करशील असा मला भरोसा आहे. असं म्हणून अर्जुन भगवंतांना भगवंतांच्या औदार्याची ओळख करून देतो. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र. पै कैवल्या ऐसे पवित्र, जे वैरियाही दिधले. कैवल्यासारखी पवित्र गोष्ट, पण वैर्याला देखील तू ती देऊन टाकतोस. कंसाला दिली, रावणाला दिली. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्धी दूध, भाता देई जेना. व्याघ्रपार ऋषींचा मुलगा उपमन्यू आणि धौम्य हे दोन त्यांना मुलगे होते. ऋषींची पत्नी आपल्या मुलांना पाण्यामध्ये पीठ कालवून दूध म्हणून प्यायला देत असे, कारण त्यांच्याकडे गाय नव्हती आणि गाय सांभाळण्या एवढी आर्थिक कुवत नव्हती. एकदा उपमन्यूंनी ताज्या दुधाची चव कुठेतरी घेतली आणि त्याच्या असं लक्षात आलं की आई आपल्याला देते ते वेगळंच आहे, म्हणून तो ते दूध हवं म्हणून हट्ट करतो. हट्ट धरून बसला. तेव्हा उपमन्यूची आई म्हणाली की आपली एवढी पूर्व पुण्याई नाही की ज्यामुळं या जन्मामध्ये आपल्याला गायीचं दूध प्यायला मिळेल. त्यामुळे अत्यंत नाराज झालेला उपमन्यू पुण्याई मिळवण्यासाठी म्हणून रानात जाऊन शंकरांना हाका मारू लागला. शंकरांची आराधना केल्यावर शंकरांनी उपमन्यूला क्षीरसागर बहाल केला. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्धी दूध भाता देई जायची ना. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसोटा तोची नोहावा. मोक्षू दुराराध्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी ते जाय पायी कुजैसा. मोक्ष दुराराध्य आहे, मिळण्यासाठी अवघड आहे हे खरं आहे, पण तोही तुझ्या पायांपाशी बसलेला असतो आणि तू ज्याच्यापाशी जायला सांगतोस तिथं सेवकासारखा तो जातो आणि त्याची सेवा करतो. तू आ सनकादिकांचे नी माने, सायुज्यी सौरसू दिधला पुतने. सायुज्य देण्यामध्ये तू सनकादिकांसारखा त्या मानाने पुतना मावशीला देखील सायुज्य मुक्तीचं धनी केलंस. जे विषाचे निस्तनपाने मारू आली, हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. हा ऐशिया अपराध हा शिशुपाळा, हा शिशुपाळ श्रीकृष्णांचा आतेभाऊ होता, दमघोष नावाच्या राजाचा मुलगा. सगळ्या त्रिभुवनांची मांदी म्हणजे देव ऋषी राजे सगळे एकत्र आलेले असताना राजसूय यज्ञाच्या वेळेला कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, त्यांनी तुला किती किती नावं ठेवावीत, किती दूषणं द्यावीत, किती शिव्या द्याव्यात. ऐशिया अपराधा शिशुपाळा आपण ते ठावो दिधला गोपाळा, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला तू सामावून घेतलंस. आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड, उत्तानपादाचा मुलगा, स्वायंभव मनुचा नातू ध्रुव, दानव कुळात जन्माला आलेला, की त्याला नारद भेटले आणि नारदांनी त्याला अनुग्रह दिला आणि त्याला नारायण नामाची गोडी लागली. हा ध्रुव वनात जाऊन तप करायला लागला. तो वना आला याची लागी जे बैसावे पितयाची या उत्संगी. लहान ध्रुवाची अशी अपेक्षा होती की वडिलांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं सुख आपण मिळवावं, पण त्याची आई अवतर आई त्याला जाऊन बसू देईना म्हणून निराश झालेला की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघ्यू केला, चंद्र सूर्यांसारखा प्रसिद्ध केला. ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजा मिळा आपण पे देसी. या सगळ्या कथा जर सांगितल्या तर आपण आपल्या विषयापर्यंत पोहोचू शकणार नाही. एक एक नाव वाचलं की माझ्या मनात फार पवित्र भाव निर्माण. जेणे उरी हाणीतलासी पापरा, तयाचा चरणू वाहसी दातारा. विष्णूंच्या वक्षस्थळावर भृगूंनी लाथ मारली, श्रीवत्स लांछन म्हणून त्या पावलाची मुद्रा त्यांनी जतन करून ठेवली. अजूनही वैरियाची या कलेवरा विसंपसीना शंखासुराचा वध केला आणि त्याच्या हाडांपासून पांश्चजन्य शंख सदैव धारण केला. वैरी खरा, ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू, दे दान म्हणोनी दारवंठे करू जाहलासी बळीचा. आणि बळीला तीन पावलं त्रिपाद भूमी मागितली आणि पहिल्या पावलात बळीची सगळी पृथ्वी व्यापून टाकलीस, दुसऱ्या पावलात बळीचं चिदाकाश व्यापून टाकलंस आणि तिसरं पाऊल ठेवून बळीला ब्रह्मज्ञानच दिलंस. पुराणातली गोष्ट अशी आहे की त्याला पाताळात ढकलला. तू ते आराधी ना ऐके, होती पुसा बोलावीत कौतुके, ये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला, सिंगला वेशा. राघव राघव अशी हाक मारत असताना अत्यंत व्यग्रतेने व्यवसायाच्या चिंतनाने ती हाका मारत होती. पण तशा प्रकारच्या नामाने तिची वृत्ती अंतर्मुख झाली, तिची चित्तशुद्धी झाली आणि ती मोठी साध्वी आणि आत्मज्ञान प्राप्त करणारी अशी झाली. ऐसी पाहुनी वायाणी मिशे, वायाणी म्हणजे अगदीच कुचकामी, अगदी फालतू, अशा कारणांकरता आपण पे देवो लागसी वाणी वसे, तो तू का अनारिसे मज लागी करीसी. अर्जुन भगवंतांची प्रथम जशी स्तुती करतो तसं भगवंतांनी कोणाकोणाच्या बाबत औदार्य दाखवलेलं आहे आतापर्यंत याचही पुरेपूर वर्णन करतो. आणि मग अर्जुन भगवंतांना म्हणतो की हागा दुभतयाचे नि पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, ती कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. जी आपल्या दुभत्या मुळे सगळ्या जगाला जे जे हवं आहे ते पुरवते, सगळं संकट जगाचं जी दूर करते, त्या कामधेनूचा पाडा मुलगा, मुलं, पाडे काय भुकेले ठाती. म्हणून मिया जे विनवले काही ते देव न दाखविती हे कीर नाही. देव काय म्हणतायत हे पाहायलाच तयार नाही. अर्जुन म्हणतोय की तुम्ही मला जे हवं आहे ते न देणं शक्यच नाही. परी देखावया देई पात्रता मच, पण मी पाहेन अशी पात्रता मला द्या आणि मग द्या. द्या तर आहेच आहे, पण नुसतं द्या नाही, पात्रताही द्या आणि द्या. एकदा स्वामीजी पावसला गेलेले होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस होता, समाधी दिन होता. तेव्हा स्वरूपानंद म्हणाले की आजच्या या दिवशी बाळासाहेब मी आपल्याला काय. स्वामीजी म्हणाले की आपल्यासारखा समर्थ दाता असताना आपण काहीही देऊ शकाल, पण आधी आपण जे द्याल तर ते नीट ठेवण्याची शक्ती मला द्या आणि मग आपल्याला काय जे द्यायची इच्छा आहे ते द्या, असं म्हणाले. संवाद कौशल्य कसं असतं हे मी तुम्हाला सांगतोय. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणती माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. तुझं विश्वरूप समजेल, माझे डोळे ते पाहतील, असं जर तुला वाटत असेल तर माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापती, तव तया षडगुण चक्रवर्ती साहवेची ना. अशी वारंवार विनंती ठाये ठावो जव करू सरला सुभद्रापती थांबतच नाहीये. विनंती विनंती आणि विनंती, आता हा दुसरं काही बोलणारच नाही. जसा एकच धोशा मुलगा वडिलांकडे लावतो त्याला जे हवं असेल त्याचा, सकाळी तेच, कामावरून परत आल्यावरही तेच, झोपतानाही तेच, सकाळी उठल्यावरही तेच, दुसऱ्या दिवशी दिवसभर तेच. तसं भगवंतांना अर्जुनाबद्दल झालं. ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती साहवेचिना. ऐका यश श्री औदार्य ज्ञान ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेथे. म्हणून तो षडगुणेश्वर ज्याचं अपरिमित यश श्री ही मोक्षश्री आणि सर्व विश्वश्री ज्याच्या मालकीची आहे असा. औदार्य त्याचं तर आता आपण वर्णन ऐकलं. ज्ञान हे तर या गीतेवरून समजत आहे की कसं भगवंतांच्या जवळ आहे. वैराग्य पाहत होता अर्जुन कुठेही राज्यावर बसले नाहीत आणि एकच एक असल्यामुळं कितीही भोग घेतला तरी देखील दुजेपणाच नाही. वेगळेपणाने भोग घेतो ही वृत्तीच नाही म्हणून वैराग्यशील असणारे आणि ऐश्वर्ययुक्त. त्याला अशी वारंवार विनंती अर्जुन करत असताना कसं सहन होईल. तो कृपा पियुष सजळू कृपारूपी अमृताने भरलेला मेघ आणि येरू जवळा आला वर्षा काळू. तो म्हणजे श्रीकृष्ण तर कृपा पियुष सजळू आणि येरा म्हणजे दुसरा बसलेला अर्जुन. जवळा आला वर्षा काळू जणू भूमी झालेला आणि वर्षाकाळ जवळ येऊन वाट पाहतो आहे वर्षावाची असा. नाना म्हणजे ज्ञानेश्वर महाराज किंवा करता नाना हा शब्द वापरतात बर का. नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. आता येईलच थोड्याच दिवसात वसंत ऋतू येईलच एक महिना. श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. वसंत ऋतू आल्यानंतर मोठ्या आनंदाने गायला येणारा कोकिळ श्रीकृष्ण आणि अर्जुन हा जणू वसंत. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे. पौर्णिमेच्या वेळेला वाटोळ चंद्रबिंब पाहून क्षीरसागर कसा भरती येऊन उचंबळतो. तैसा दुणेही वरी प्रेमबळे उल्लसी तू जाहला. तशा प्रकारचं आधीच प्रेम आणि त्यातही परत प्रेमबळाने अजूनच उल्लसित श्रीकृष्ण झाले. मग तिये प्रसन्नतेचे नि आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे. प्रसन्नतेच्या भरामध्ये गाजोनी म्हणितले श्रीकृष्ण कसे बोलत असतील याचही वर्णन ज्ञानेश्वर महाराज कळत न कळत करतात. वीराला किंवा मर्दाला शोभेल असा दणदणीत आवाज श्रीकृष्णांचा होता असं सहज या गाजोनी या शब्दातून व्यक्त होतो. गाजोनी म्हणतले सकृपे पार्था देख देख. काय वर्णन आहे. अमूपे स्वरूपे माझी. माझी अमूप म्हणजे अगणित अशी स्वरूप पहा. एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय आघवे. करूनी घातले बाप उदार देवो अपरिमितू. याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. देव उदार देणाऱ्यांमध्ये बाप म्हणजे वरिष्ठ श्रेष्ठ, अपरिमित देण्यामध्ये असे श्रेष्ठ, याच्याच स्वेच्छा सदो दितू आणि याच्यात सदोदित स्वतःची इच्छा घेऊन जो दाता आहे त्याच्याकडे येणारा, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. त्यामुळे देत देत आणि देतच राहिला, सहस्रवरी याचकाला देतच राहिला. अहो शेषाचेही डोळे चोरिले, इतका जवळ असताना देखील शेषाच्याही नजरेपासून जे लपवलं गेलं. वेद जयालागी झकविले, वेदांनी खूप प्रयत्न केला पण वेदांनाही हे अंतिम ज्ञान दिसलं नाही. लक्ष्मीये ही राहविले जिव्हा रजे, आणि सगळ्यात जवळची म्हणजे पत्नी. पण जिव्हार अगदी हृदयातली ही गोष्ट लक्ष्मीलाही देण्यापासून राहविले दूर झाले असे भगवंत ते आता प्रगटुनी अनेकधा, ते एक असताना अनेक झाले प्रगट झाले करीत विश्वरूपाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाची. जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नींचे आघवे होये. जागा असलेला झोपला आणि स्वप्नावस्थेमध्ये गेला, स्वप्नाला प्राप्त झाला. त्या ठिकाणी तोच स्वप्नांमध्ये अनेकधा होतो, तोच स्वतःही होतो, तोच त्याच्या समोर स्वतःचा मित्रही होतो, तोच जिथं गेलेला असतो मित्राबरोबर फिरायला ते ठिकाणही होतो, तोच एकच खरा. पण स्वप्नात जसा अनेकधा होतो करीत विश्वरूपाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाची. जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नींचे आघवे होये तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. तसं तो एकटाच अनंत ब्रह्मकटाह झाला. स्वामीजी सांगायचे की डॉक्टर नारळीकरांनी, त्यांनी कधी ते व्याख्यान ऐकलेलं होतं टिळक स्मारक मंदिरामध्ये वसंत व्याख्यान मालेमध्ये डॉक्टर नारळीकर बोलले ते 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत असं ते म्हणाले. आपल्याला एका सूर्य आपली जी सोलर सिस्टीम आहे ती आकाशगंगेमध्ये ज्या आहे त्या आकाशगंगेमध्ये 100,000 crores एवढ्या सूर्यमालिका आहेत असं ते म्हणालेले होते. आणि अशा आकाशगंगा किती आहेत याचा पत्ताच नाही. अनंत ब्रह्मकटाह. त्यामुळे ते डॉक्टर नारळीकर म्हणालेले होते की अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं जे म्हणतात ते खरं असं ते त्या व्याख्यानात म्हटले. ते असा आपण जसा स्वप्नामध्ये आपणच सर्व काही होतो तसा परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण त्याच्या अंगोपांगामधूनच सर्व काही झाला, अनंत ब्रह्मकटाह झाला. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडली योग वृद्धी. आला तो शब्द, आपलं योग सामर्थ्य किंबहुना त्यांनी उघडलं आपल्या शरीरामधलं. परी हा हे देखेल की नाही ऐसी सेची न करी काही, पण हा पाहतोय की पाहत नाहीये याची कोणतीच चिंता कोणतीच फिकीर आता भगवंतांना नाही. स्वेच्छेने विश्वरूप झाले अर्जुनांनी सांगितल्यावर. एक सरा म्हणत असे पाही स्नेहातुर, आणि ते विश्वरूप अत्यंत स्नेहाने आतुर झालेलं अर्जुनाला असं म्हणत आहे की पहा पहा पश्चमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः शेकडो सहस्रावधी माझी रूप तू पहा नाना दिव्या नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती मीच असं वाटतं की अकरावा अध्याय सांगायला घ्यावा पण आपला विषय नाही. अशा रीतीने अर्जुनाचे आणि भगवंतांचे विशेष प्रेम संबंध या सख्य भावामध्ये ज्याला गुरु शिष्य भाव ही एक हाही एक पदर आहे पण त्याच्या अंतर्गत त्या दोघांचा असलेला सख्य भाव म्हणून अर्जुन भगवंतांना विनंती करू शकला आणि भगवंतही अर्जुनाला त्या तऱ्हेने देते झाले ते आपण पाहतो आहोत. पुढच्या वेळेला अजून 11व्या अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी हा भाव व्यक्त झालेला आहे. पुढच्या वेळेला पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्तस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा. बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर. परत एकदा सांगतो की आपण केंद्रातली